नमस्कार. ओ सॉरी, पुन्हा एकदा नमस्कार. कसं, माझं नाव लक्षात आहे ना? नाही नसेल तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो, आरजे प्रसाद देशमुख. आणि तुम्ही ऐकताय स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट वर लास्ट चॅप्टरचा पाचवा भाग, अनपेक्षित. तसं ही स्टोरी लिहिली आहे दीपक भुतेकर यांनी आणि प्रोड्यूस केली आहे आकाश जाधव यांनी. बरं, त्यासोबत तुम्ही आम्हाला सोशल मीडियावर फॉलो केलंय की नाही? स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट फेसबुक आणि इंस्टाग्रामवर. तसं या पॉडकास्ट बद्दलचे तुमचे काही फीडबॅक्स असतील तर डेफिनेटली आम्हाला तिथे कळवा. सध्या आपली स्टोरी एक अशा वळणावर आली आहे, तिथून पुढे नक्की काय होईल याची कल्पनाही करवत नाही. मैत्रीत चढ उतार तर येतातच, पण नक्की त्यामागचं कारण काय ते कळायला मार्ग नाही. असो, मी आता तुमचा जास्त काही वेळ घेणार नाहीये. ऐका द लास्ट चॅप्टरचा पाचवा भाग, अनपेक्षित.
एखादी व्यक्ती कायमची मनातून उतरावी तसंच काहीसं राघवच्या बाबतीत झालं होतं. सायली गेले काही दिवस दड जेवत नव्हती की बोलतही नव्हती. जरा कोणी बोलायचा प्रयत्न केला तर तिला धुसमुसून रडायला यायचं. घरमालकाच्या कानावर घालावं तर तीही सोय नव्हती, कारण त्याच्यासाठी राघव म्हणजे जगात कधीही न चुकणारा माणूस. सायलीच्या वागण्याचा राघववर मात्र काहीही परिणाम झालेला दिसलाच नाही. तो आपल्या निर्णयावर अडून होता. देव जाणे काय चालू होतं त्याच्या मनात. आजकाल जरा माझं सिगरेटीचं प्रमाण वाढलंच. मी सारखा एकच विचार करत होतो की आता सायलीला आधार देण्यासाठी मीच काहीतरी करायला हवं, पण त्यासाठी गरज होती पैशांची आणि पैशांसाठी एका चांगल्या नोकरीची. आमच्या लायब्ररीत येणाऱ्या प्राध्यापक देशपांड्यांच्या मी बरेच दिवस झाले चांगल्या संपर्कात होतो. ते पूर्वी पुण्याच्या दिग्विजय दैनिकात बरीच वर्ष संपादक होते. तिथे त्यांचं उत्तम नाव होतं, पण कुटुंबासाठी म्हणून ते नाशिकला परतले आणि त्यांनी प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. मी त्यांना माझ्यासाठी दिग्विजयमध्ये शिफारस करा अशी विनंती केली होती. तेव्हा त्यांनी,
तुझ्या नोकरीसाठी दिग्विजयमध्ये मी नक्कीच शिफारस करेल, पण त्यासाठी तू आधी ग्रॅज्युएशन पूर्ण कर,
अशी अट मला घातली होती. आता शेवटच्या वर्षाचे काही महिने शिल्लक होते, पण तरीही मी त्यांच्या मागे तगादाच लावला. गेले काही दिवस मी रोज त्यांना नोकरी संदर्भात विचारत होतो. शेवटी एक दिवस त्यांनी स्वतःहून मला शिफारसीचं पत्र आणून दिलं आणि म्हणाले,
हे घे, पुढच्या शनिवारी तुला पुण्याला जायचंय. दिग्विजय मध्ये एक सोमाणी नावाचे संपादक असतील, त्यांना हे पत्र दे. माझं तसं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालंय, पण निव्वळ माझ्या शिफारसीवर तुला तिथे नोकरी मिळणार नाही. रितसर तुझी एक टेस्ट घेतली जाईल, त्यानंतर एक इंटरव्ह्यू होईल, आणि त्यात तुझा जर का निभाव लागला तर कदाचित तुला नोकरी मिळेल. मी तुला इथे गेल्या 3 वर्षांपासून पाहतोय. तू मेहनती आहेस, हुशार आहेस आणि विशेष म्हणजे खंबीर आणि जबाबदार आहेस. माझ्या शिफारसीवर तुला कुठेही मुलाखत न देता नोकरी मिळेल रे, पण एक चांगला पत्रकार व्हायचा असेल तर त्यासाठी तुझं पात्र असणंही आवश्यक आहे. आणि मला खात्री आहे की ही नोकरी तू नक्कीच मिळवशील.
ते ऐकून मला काय बोलावं तेच सुचेना. 2 वर्ष झाले मी पेपरची लाईन टाकतोय. दिग्विजय म्हणजे काय याची मला चांगलीच जाणीव होती. वाचक लोक कायम दिग्विजयचीच मागणी करायचे, कारण ते एक निर्भीड निपक्षपाती वर्तमानपत्र होत किमान सध्या तरी. पुढे 2 दिवस मी भरपूर अभ्यास केला. वाचनालयात मुलाखतीच्या संदर्भात बरीच पुस्तकं वाचली, पण मला कुठं ठाऊक होतं की अशा पुस्तकांचा खऱ्या आयुष्यात काही संबंध नसतो. शनिवारी पेपरची लाईन दुसऱ्याला देऊन पहाटेच पुण्याची बस धरली. पुण्यात नक्की काय झालं हे मी तुम्हाला सविस्तर सांगत नाही, पण एक सांगतो, मी तिथं जाऊन निव्वळ माती खाल्ली. कदाचित प्रत्येकाचा पहिला इंटरव्ह्यूचा अनुभव यापेक्षा वेगळा नसेल. इतकं मोठं शहर, त्यात दिग्विजयचं ऑफिस म्हणजे 21व्या मजल्यावरचा हवा महल. मला फार धडधड होत होती. तिथे माझा इंटरव्ह्यू सोमानी यांनीच घेतला, पण त्यांच्या एकाही प्रश्नाचं मला धड उत्तर देता आलं नाही. एक टेस्ट झाली, नशीब ती देताना एकटा होतो म्हणून बऱ्यापैकी लिहायला तरी सुचलं. शेवटी मी होप्सच सोडले होते, पण सोमाणी एक उत्तम अनुभवी गृहस्थ होते. त्यांनी माझी इच्छाशक्ती ताडली असावी. शिवाय मी त्या मुलाखतीत ज्या गोष्टी चुकलो त्या टेस्टमध्ये बरोबर लिहिल्या होत्या हेही त्यांच्या लक्षात आलं असावं. सोमाणी मला कॅन्टीनमध्ये घेऊन गेले, माझ्यासाठी चहा सांगितला. त्यांचा हा मोकळेपणा पाहून मी फार घाबरलोय याची मी प्रांजळ कबुली देऊन टाकली. ते म्हणाले,
तू हुशार आहेस खरा, पण जरा वेंधळा आहेस. काळजी करू नको, अनुभवाने मॅच्युरिटी येईल.
काही वेळ शांततेत गेला आणि सोमाणींनी माझ्या हातात एक लिफाफा दिला. मी ते उघडून वाचलं एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा वाचलं तेव्हा कुठे खात्री पटली, फायनली नोकरी मिळाली. परीक्षेनंतर म्हणजे सुमारे 2 महिन्यांनी जॉईनिंग होती. तेव्हा काय करू आणि काय नाही असं झालं. त्यानंतर सोमानी सरांचे औपचारिकतेला धरून आभार मानले. मी या संधीचं सोनं करेल वगैरे गप्पाही टोकल्या आणि नाशिकला निघालो. परतताना प्रकर्षाने मला गावची आठवण झाली. आज आई नाना आजी यांना सगळ्यांनी ही गोड बातमी सांगता आली असती तर गावात जाऊन यावं का एकदा. आपल्या आयुष्यातील आनंद शेअर करायला कुणी नसेल तर त्याचा काही अर्थच राहत नाही. मोठ्या भावापेक्षा जास्त कमवायला लागलो म्हणून नाना खुश होतील, पण पत्रकार झालेलं त्यांना काही पटणार नाही म्हणून मनात आलेला गावी जाण्याचा विचार फेटाळून टाकला. नाशिकला घरी गेल्या बरोबरच मी सायलीला खुशखबर दिली. राघव घरीच होता त्यामुळे त्यालाही कळलंच, पण अभिनंदन व्यतिरिक्त त्याच्या तोंडातून शब्दच फुटला नाही. तो दिवस मोठा आनंदात गेला, पण रात्री राघव घरी आलाच नाही. यात काही नवीन नव्हतं, त्याचं हे नेहमीचंच झालं होतं. सायली आणि माझ्या मते हा गंगेवर जाऊन बसला असणार. दुसऱ्या दिवशी मी नुकतंच पेपरची लाईन टाकून आलो आणि अजून कसा हा घरी आला नाही या विचारात असतानाच एक वयस्कर गृहस्थ त्याला रिक्षातून घरी घेऊन आले. राघव जरा अशक्तच दिसत होता. काय रे काय झालं?
काही नाही रे, जरा चक्कर आली होती.
यावर ते सोबतचे गृहस्थ म्हणाले,
अहो शुद्ध नव्हती या माणसाला, काळजी घ्या मी निघतो.
सायलीचा चेहरा कळवळला. 2 दिवस राघव घरीच थांबला. सायलीनेच त्याची काळजी घेतली. त्याच्यासाठी इतकं करूनही तो सायलीबाबत घेतलेल्या निर्णयावर ठामच होता. माझी त्याच्याशी आता बोलायची इच्छा नसायची, पण माणूस की म्हणून मी त्याला तब्येतीची चौकशी करत राहिलो. परीक्षा जवळ आली ना तशी मी तयारी सुरू केली. सायलीसाठी हॉस्टेल पाहून ठेवलं. तिथे तिची राहण्याची खाण्याची उत्तम व्यवस्था होणार होती. त्या हॉस्टेलला गेल्या 2 वर्षांपासून पेपर टाकत असल्यामुळं तिथल्या वॉर्डनबाईशी चांगली माझी ओळख झाली होती. मी त्यांना सविस्तर परिस्थिती सांगितली आणि त्या भल्याबाईनं पैसे देण्यासाठी 2 महिन्याची मुदतसुद्धा दिली. तोवर आपला दिग्विजयमधून एखादा तरी पगार येईल अशी माझी खात्री होती, पण त्याची काही गरजच भासली नाही. माझ्या परीक्षेला 8 दिवस बाकी असतानाच सायलीला कॉलेज प्लेसमेंटमधून नोकरी मिळाली, तेही नाशिकमध्येच. त्या दिवशी जणू माझ्या आयुष्याची चिंताच मिटली. पाहता पाहता परीक्षा झाली, मलाही पुण्याला जाण्याची वेध लागली. पण 1 आठवड्याभराचा अवधी होता. काही दिवसात सायली ही हॉस्टेलला शिफ्ट होणार होती. मला आता राघव सोबत राहणं शक्यच नव्हतं, म्हणून पुण्याला जाऊन आपली व्यवस्था करून ठेवू असं ठरवून निघायच्या तयारीला लागलो. सकाळपासूनच राघव आजूबाजूला घुटमळत होता. शेवटी सगळं आवरून झालं आणि मी म्हटलं निघतो. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. मला तेव्हा आईची आठवण झाली. आपण घरून निघालो तेव्हा ती फार रडत होती, पण आपण मागं वळून पण पाहिलं नाही. मी सायलीला समजावलं. राघव म्हणाला,
हे थोडे पैसे ठेव, तुला लागतील आणि आपल्याला पुन्हा भेटायला एक कारणही राहील.
आता तुझ्याकडून काही नको बाबा, या आविर्भावात मी फक्त मानेनं नकार दिला आणि काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. काळजी घे.
तू पण तुझी काळजी घे.
अगदी असंच माफक बोलून आम्ही निरोप घेतला. सायली मला बस स्टँडवर सोडायला आली. कोण कुठली अनोळखी मुलगी नकळत आयुष्यात येऊन जीवभावाची मैत्रीण झाली. कितीतरी आनंदाचे क्षण आम्ही सोबत घालवले. हसलो खेळलो प्रसंगी भांडलो. आईसारखंच मला हिने छान छान पदार्थ करून खाऊ घातले आणि पाहता पाहता आपलंसं करून घेतलं. तिला असंच एकटीला सोडून निघावसं वाटेना, पण दुसरा काही पर्यायही नव्हता. या विचारातच बस स्टँड आलं. सायलीचा निरोप घेऊन मी पुण्याच्या बसकडे वळलो तेव्हा खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली,
सचिन तू एकदा घरी जाऊन ये रे. वडिलांचं नाही किमान तुझ्या आईचा तरी विचार कर. ती बिचारी तुझी वाट पाहत असेल रे. माझं ऐक, सगळं ठीक होईल, एकदा घरी जाऊन ये तू.
मला हे ऐकून राहावलंच नाही. जणू हेच ऐकण्यासाठी माझं मन व्याकुळ होत होत. मी तिथल्या तिथे माझा निर्णय बदलला. 2 दिवसांसाठी का होईना पण गावी जायचं ठरवलं आणि सायलीचा निरोप घेतला. आज पहिल्यांदाच मी जे काही केलं ते आठवून मला माझीच लाज वाटली. आपण किती स्वार्थी होत. स्वतःसाठी गेले 3 वर्ष आपण घरच्यांचा आई आजीचा कधी साधा विचार सुद्धा केला नाही. मी घरच्यांशी जरा जास्तच कठोर वागलो. किमान एकदा तरी फोन करायला हवा होता त्यांना. प्रवासात एक एक क्षण तास अगणिक वाटत होता. केव्हा गावी जातोय असं झालं होतं. पण दुसरीकडे नाना काय बोलतील, ते आपल्याला घरात घेतील का याचीही भीती होतीच. यासारख्या शेकडो विचारांमध्ये कुणास ठाऊक किती तास गेले. शेवटी बसच्या बेलने तंद्री मोडली आणि एकदाच गावी पोहोचलो. बसमधून उतरून जेव्हा गावच्या कमानीजवळ आलो तेव्हा वाटून गेलं, आपण शेवटचं जेव्हा या कमानीतून गेलो तेव्हा कोण होतो आणि आज कोण आहोत. झपाझपा पावलं टाकत घर गाठलं. पुढच्या क्षणाला काय होणार देव जाणे. एक मोठा श्वास घेऊन वाड्यात पाऊल टाकलं आणि पुढं पाहतो तर काय, सगळे जणू माझ्या स्वागतासाठी तयार होते. यांना कसं कळलं मी येणार ते. आईनं माझ्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळला, आजीनं गालावर हात फिरवून बोट मोडली. सगळ्यात मोठं नवल तर हे होतं की नाना लांबून सगळं बघत होते आणि त्यांच्या तोंडावर आई आजीपेक्षाही जास्त आनंद होता. नाना माझ्याजवळ येऊन म्हणाले,
लईच लेट झाली गाडी, कवापासून फाट्यावर थांबलो होतो, म्हटलं आज येतो का नाही.
हा बदल चमत्कारिकच होता. मी घर सोडून गेलो त्या दिवशीचा रागीट नानांचा चेहरा माझ्या डोक्यात फिट्ट झाला होता आणि आज काहीतरी वेगळंच चित्र होत. पण हे झालं कसं आणि त्यांना कसं कळलं की मी येणार आहे ते. तुम्हाला कोण बोललं मी येणार आहे ते.
तुवा नाशिकचा दोस्त, काय नाव रे त्याच. हा राघव, फोन आलता त्याचा आणि नोकरीचं बी समजलं बरं का आम्हाला.
इथं काय चाललंय मला काहीच कळत नव्हतं. मात्र एकंदरीत घरच्यांचं बोलण्यात लक्षात आलं की राघवने यांना हे सांगितलंय. खर तर मी त्याच्यावर चिडलेलो होतो, पण त्याने हे जे काही केलं होतं ना त्याबद्दल त्याचं मला मनोमन कौतुकच वाटत होतं. आता फक्त प्रश्न राहिला होता की यांना मी पत्रकार झाल्याचं कळलं असूनही एवढे खुश कसे. सगळे आत गेल्यावर मी हळूच आजीला विचारलं, आजी नानावर काही जादू केली की काय, यो बदल कसा झाला.
अरे बाप येतो तुवा, दुश्मन थोडीच आहे. वरीसभर रुसलाच होता, पण तुया भावानं मायानं आणि म्या बी समजावलं, मग कसा नाही ऐकणार. त्याचा जीव आहे र तुझ्यावर, पण बाप कधी तसा बोलून दावतोय.
हे ऐकून फार चांगलं वाटलं. आता खरं नोकरी मिळाल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होत. मी आल्यापासून घरचे सगळे आनंदात होते. आईने तर रात्री सगळं माझ्या आवडीचं जेवण बनवलं. जेवता जेवता नाना म्हणाले,
सच्चा लय वाळून गेलास बघ, आम्हाला पैक धाडण्यापतूर जीवाला खायचं होतंस. असो आम्हाला काही त्या पैशाची गरज नाही, चांगले 50-60 हजार जमलेत, तुझ्याकडे राहू देते, कामी येतील पुण्यात.
हे ऐकून मला ठसकाच लागला. मी गेल्यापासून नानाला कधी एक रुपया पाठवला नाही, मग यांना पैसे आले कुठून. याची शहानिशा करण्यासाठी मी जेवण उरकून शाळेकडे गेलो. इतकी वर्ष झाली पण गावात रेंज काय अजून आली नाही. शाळेमागच्या टेकडीवर जाऊन राघवला फोन केला. हॅलो राघव, अरे हा पैशांचा काय प्रकार आहे, तू कसले पैसे दिलेस आमच्या घरच्यांना.
अरे हो तुझेच पैसे आहेत ते, मी फक्त जमा केले, मी मागेल तसे तू पैसे मला द्यायचास. मूर्खा कधी हिशोब करून पाहिलास का, पुण्याला गेल्यानंतर अशा चुका करू नकोस.
हा हा, अरे पण तू कसे पाठवले पैसे नेमके.
ऍडमिशनच्या वेळी तुझ्या डॉक्युमेंट मधून तुझा घरचा पत्ता आणि नंबर मिळाला होता, बस मग काय, त्याच पत्त्यावर मनी ऑर्डर करायचो, त्यामुळे म्हटलं तुझ्या घरच्यांना तुझं बरं चाललंय असं कळेल आणि उगाच टेन्शन लागून राहणार नाही.
राघव फायनली सगळं ठीक झालं यार, आणखी काय बोलू तेच कळत नव्हतं. थँक्यू म्हणालो पण समोरून फक्त.
हॅलो हॅलो हॅलो, तुझा आवाज येत नाहीये, हॅलो,
असं म्हणत फोन बंद झाला. हा माणूस आता कोडं बनत चालला होता. काय घडतंय माझ्या आयुष्यात काहीच कळत नव्हतं. माझ्यासोबत इतका चांगला वागलेला हा सायलीच्या बाबतीत इतका निष्ठुर का झाला असेल, यामागं नक्कीच काहीतरी कारण आहे आणि याबद्दल त्याला समक्ष भेटून विचारायला हवं असं मी ठरवलं. पण सध्या त्यासाठी वेळ नव्हता, घरी दिवस मजेत गेले. 3-4 दिवस राहून मी पुण्याला गेलो. नाना आई आजी काका यांचे आशीर्वाद मला सोबत होते. हे समाधान जगातलं सगळ्यात मोठं सुख होतं. पुण्यात गेल्यानंतर दिग्विजयच्या कामाने मला इतकं व्यस्त केलं की मला श्वास घ्यायलाही वेळ मिळेना. प्राध्यापक देशपांडे यांच्या सांगण्यावरून माझी राहण्या खाण्याची व्यवस्था सोमाणी यांनीच करून ठेवली होती. मला फक्त कामावर लक्ष द्यायचं होतं आणि सुरुवातीला सगळ्यांची ओळख होण्यात आणि शिकण्यात बराच काळ गेला. सोमाणी वेळोवेळी मला बऱ्याच गोष्टी शिकवत होते. समजावत होते, चिडत होते, प्रसंगी सांभाळून घेऊन विश्वासाने जबाबदाऱ्या सोपत होते. सध्या ठराविक असा कुठलाही विभाग माझ्याकडे नव्हता, पण काम करायला मजा येत होती. नवीन गोष्टी शिकत होतो, पुस्तकात वाचलं होतं त्यापेक्षा प्रत्यक्षात हे जग फार वेगळं, जबाबदारीचं आणि अवघड होतं. महिन्यांमागून महिने जात राहिले, पाहता पाहता दिग्विजयमध्ये मी पूर्णपणे गुंतून गेलो. अधूनमधून सायलीशी बोलणं व्हायचंच. ती आता हॉस्टेलला राहायची, तिचंही काम उत्तम चालू होतं. लवकरच मॅडमचा लग्नाचा बेत होता. राघवची मात्र काही विशेष खबरबात नव्हती. सायली त्याच्याबद्दल बोलायची तेवढंच, मला मात्र त्याच्याशी काय बोलावं तेच कळायचं नाही. खरं तर मला बोलायचं फार काही होतं, पण त्याला भेटून. त्यासाठी मी दिवाळीला गावी जाण्याआधी नाशिकला जाण्याचा प्लॅन केला होता. नाना आणि आईनं तर कित्येक दिवसांपासून राघव आणि सायलीला एकदा तरी गावी घेऊन ये असा तगादा लावला होता, पण त्यासाठी दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागलीच नाही. एक दिवस राघवचा कॉल आला. मी सोमाणी सरांच्या केबिनमध्येच बसलो होतो. ते काही महत्वाचं काम मला समजावत होते म्हणून मी ते पाहून कट केला. परत फोन आला, मी परत कट केला आणि शेवटी सॉरी असा मेसेज करून फोन स्विच ऑफ करून टाकला. बाहेर आल्यावर फोन चालू केला, पण कामाच्या ओघात राघवला परत फोन करायचं राहून गेलं. रात्री जेवताना अचानक आठवण झाली आणि मी त्याला फोन केला, पण तो आता घेत नव्हता. मग मी काही परत फोन केला नाही. सकाळी 6 वाजता सायलीचा कॉल आला. सकाळी तिचा कॉल कशाला असा जरा प्रश्न पडला. फोन घेतला आणि मला धक्काच बसला, कारण सायली म्हणाली,
सचिन आपला राघव गेला.
भयंकर, अत्यंत भयंकर. म्हणजे नावाप्रमाणेच हा एपिसोड अत्यंत अनपेक्षित ठरला. एका मागून एक चांगल्या गोष्टी घडत तर गेल्या, पण शेवट एका धक्क्यानेच सगळं विस्कटून टाकलं. राघवचं कोडं उलगडण्याआधीच संपून गेलं की काय अशी शंका तुम्हालाही वाटत असेल, पण जरा थांबा. लास्ट चॅप्टरचा ऍक्च्युअल लास्ट चॅप्टर अजून बाकी आहे. आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा उलगडा अजून व्हायचा आहे आणि तो जाणून घेण्यासाठी ऐका पुढचा म्हणजे शेवटचा एपिसोड, द लास्ट चॅप्टर.